मणि पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. वेंचणूक आयोगान लोकसभा वेंचणुकेचें वेळापत्रक जाहीर केलां. फुडल्या म्हयन्याचे 19 तारखे सावन 7 टप्प्यांनी लोकसभा वेंचणूक जातली. लोकसभा वेंचणुके बरोबरच सिक्कीम, ओडिशा, आंध्र प्रदेश आनी अरुणाचल प्रदेशांत विधानसभा वेंचणूक जातली. 4 जूनाक लोकसभा आनी विधानसभा वेंचणुके खातीरची मतमेजणी जातली. नव भारत साक्षरता कार्यावळी खाला आज सरकार 23 राज्यांनी मुळावी साक्षरतान संख्या मूल्यमापन चाचणी FLNAT घेतले. भारतीय नौदळान अपहरण केल्ल्या MV रुएन या मालवाहतूक जहाजाचे 17 कामगारांक यशस्वीपणान सोडयल्यान आनी सगळ्या 35 समुद्री चाच्यांनी आत्मसमर्पण केला. बायला प्रिमियर लीग क्रिकेट सर्तीन आज नवी दिल्लीन रॉयल चॅलेंजर्स बँगलोर दिल्ली कॅपिटल्स आड फायनलीन खेळटलो. आता पुराय खबरो. फुडल्या म्हयन्याच्या 19 तारखे सावन 7 टप्प्यांनी लोकसभा वेंचणूक जातली. मतमेजणी 4 जूनाक जातली. वेंचणूक आयोगान काल सार्वत्रिक वेंचणूक तशेंच 4 राज्यांतल्या विधानसभा वेंचणुके खातीर वेंचणूक वेळापत्रक जाहीर केले. पहिल्या टप्प्यान 19 एप्रिलाक 102 लोकसभा मतदारसंघात, दुसऱ्या टप्प्यान 26 एप्रिलाक 89 मतदारसंघात, तिसऱ्या टप्प्यान 7 मेयाक 94 मतदारसंघात मतदान जातले आनी चवथ्या टप्प्यान 13 मेयाक 96 मतदारसंघात मतदान जातले. पांचव्या टप्प्यान 20 मेयाक 49 मतदारसंघात, सव्या टप्प्यान 25 मेयाक 57 मतदारसंघात मतदान जातले. नवी दिल्लीन मतदान वेळापत्रक जाहीर करतना मुखेल वेंचणूक आयुक्त राजीव कुमार हांणी सांगले, सातव्या निमाण्या टप्प्यान 1 जूनाक 57 जाग्यांचेर मतदान जातले. गुजरात, तामिळनाडू, पंजाब, तेलंगणा, केरळ, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली, मेघालय, नागालँड सहित 22 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांनी एकाच टप्प्यान मतदान जातले. कर्नाटका, राजस्थान, मणिपूर आनी त्रिपुरान 2 टप्प्यांनी मतदान जातले जाल्यार छत्तीसगड आनी आसामान 3 टप्प्यांनी लोकसभा वेंचणूक जातली. मध्य प्रदेश आनी झारखंडान 4 टप्प्यांनी आनी महाराष्ट्र आनी जम्मू काश्मीरान 5 टप्प्यांनी मतदान जातले. उत्तर प्रदेश, बिहार आनी अस्तंत बंगालान 7 टप्प्यांनी मतदान जातले. तशेंच सिक्कीम, ओडिशा, आंध्र प्रदेश आनी अरुणाचल प्रदेशांतल्या विधानसभा वेंचणुकेचें वेळापत्रक वेंचणूक आयोगान जाहीर केलें. 19 एप्रिलाक सिक्कीम आनी अरुणाचल प्रदेशांत आनी 13 मेयाक आंध्र प्रदेशांत एकाच टप्प्यान मतदान जातले. 13-20 आनी 25 मेक आनी 1 जूनाक 4 टप्प्यांनी ओडिशांत मतदान जातले. मतदानाचे वेळापत्रक जाहीर जाले उपरांत आदर्श आचारसंहिता लागू जाल्या. भारतीय लोकशायेच्या सगळ्यांत व्हडल्या उत्सवा खातीर वेंचणूक आयोग पुरायपणान तयार आसा अशें मुखेल वेंचणूक आयुक्तांनी सांगले. देशांत 97 कोटी नोंदणीकृत मतदार आसात आनी 10.5 लाखावयर मतदान केंद्रांनी 1.5 कोटी कर्मचारी कार्यरत आसतले अशें तांणी सांगले. फावो त्या प्रमाणान ईव्हीएम आनी व्हीव्हीपॅट उपलब्ध करून दिल्या आनी मतदान सुरळीतपणान जावचे खातीर सगळीं पावलां उबारल्यात अशें तांणी मुखार म्हळें. सध्याच्या लोकसभेचो कार्यकाळ 16 जूनाक सोंपता. देशांत 543 लोकसभा सुवातो आसात. त्यापैकी 84 लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती खातीर आनी 47 अनुसूचित जमाती खातीर राखीव आसात. लोकसभा वेंचणुके बरोबरच बिहार, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड, उत्तर प्रदेश आनी त्रिपुरा हांगाच्या 26 विधानसभा जाग्यांचेरूय पोटवेंचणूक जातली अशें आमच्या प्रतिनिधीन कळीत केलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेशाक भेट दितले आनी पालनाडू जिल्ल्यांत NDA वेंचणूक बसकेक हाजीर रावतले. मोदी हांच्या फुडारपणाखाला ही बसका पालनाडूच्या झिला कलुरीपेटान जातली अशें पत्रकारांक संबोधित करतना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हांणी सांगले. TDP सुप्रिमो एन चंद्रबाबू नायडू आनी जनसेनाचे मुखेली पवन कल्याण हेवूय ह्या बसकेंत वांटो घेतले. 2024 वर्साचे वेंचणुकेचे आदी आंध्र प्रदेशान NDAची ही पयली वेंचणूक बसका. TDP, जनसेना आनी भाजप हे 3 युती भागीदार 10 वर्सां उपरांत मेळटले आनी मोदी, नायडू आनी कल्याण बऱ्याच काळा उपरांत एकाच वेंचणुकेच्या माचयेर दिसतले. 11 मार्चाक उंडवलींत नायडू हांच्या आंध्र प्रदेश निवासस्थानार जाल्ले प्रदीर्घ चर्चे उपरांत NDA भागीदार दानी लोकसभा आनी राज्य वेंचणुके खातीर आपले सीट वाटपाचो फॉर्म्युला निश्चित केल्लो. भाजप 6 लोकसभा आनी 10 विधानसभा जाग्यांचेर वेंचणूक लढयतलो जाल्यार TDP 17 संसदीय आनी 144 विधानसभा जाग्यांचेर वेंचणूक लढयतली. पवन कल्याण हांची जनसेना 2 लोकसभा आनी 21 विधानसभा जाग्यांचेर वेंचणूक लढयतली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात. नवभारत साक्षरता कार्यावळी खाला आज सरकार 23 राज्यांनी मुळावी साक्षरतान संख्या मूल्यमापन चाचणी FLNAT घेतले. ह्या म्हत्वाच्या देशव्यापी मूल्यमापन परिक्षेन सुमार 37 लाख विद्यार्थी बसतले अशें केंद्रीय शिक्षण मंत्रालयान सांगला. FLNAT दरेका सहभागी राज्य आनी संघ प्रदेशाच्या सगळ्या जिल्ह्यांनी जातली. मूल्यमापन चाचणीन वाचन बरप आनी संख्याशास्त्र अशे 3 विषय आसपावतात. ही परीक्षा राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आधाराचेर सगळ्या शिकपी विद्यार्थ्यांच्या प्रादेशिक भाषांनी जातली अशें मंत्रालयान सांगले. ह्या खेपे चंदीगड पुडुचेरी लक्षद्वीप गोंय हांणी FLNAT वरवीं 100% साक्षरता जाहीर करपाचो हेत दवरला. नवभारत साक्षरता कार्यक्रमाचो एक भाग म्हणून आयोजित केल्ल्या अध्यापन शिक्षण सत्रांच्या फलनिष्पत्तीचे मूल्यांकन करपा खातीर ही चाचणी म्हत्वपूर्ण आसा. पात्र विद्यार्थ्यांक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग कडल्यान जारी केल्ले प्रमाणपत्र मेळटले. तातूंत मूलभूत साक्षरतान संख्यात्मक कौशल्य आत्मसात करपाक यश मेळयल्ल्याचो उल्लेख आसा. केंद्रीय तपास ब्युरो CBI कोलकातांतल्या निजाम पॅलेस कार्यालयात 9 वरां प्रदीर्घ चौकशी करून शेख शाहजहानाच्या भावाक आनी हेर दोग जाणांक अटक केल्या. 5 जानेराक शाहजहानाचो भाव शेख आलमगीर आनी हेरांक ईडी पंगडाचेर हल्लो केल्ल्याच्या आरोपान अटक केल्ली. दिल्ली सोरत धोरण प्रकरणात काल दिल्ली न्यायालयान भारत राष्ट्र समितीचे फुडारी के कविता हांकां 23 मार्च मेरेन अंमलबजावणी संचालनालयाच्या कस्टडीन धाडल्या. संचालनालयान शुक्रारा कविता हांकां अटक केल्ली. दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ फुडाऱ्यांबरोबर कट रचपाचो आरोप तांचेर आसा. भारतीय नौदळान अपहरण केल्ल्या MV Ruin या मालवाहतूक जहाजाचे 17 कामगारांक यशस्वीपणान सोडयल्यात आनी तातूंतल्यान सगळे 35 समुद्री चाच्यांक धरल्या. भारतीय नौदळान सांगले की INS कोलकातान भारतीय किनाऱ्या पासून जवळजवळ 2600 किलोमीटर अंतरा वेल्यान वचपी समुद्री चाच्यांच्या हल्ल्या खाला आशिल्ले हे जहाज आडयले आनी कॅलिब्रेटेड कृती वरवीं ताका थांबपाक भाग पडले. फाटले 40 वरां चलपी हे कारवायेक भारतीय झुजारी जहाज INS सुभद्रा हाय ऑल्टिट्यूड लाँग एन्ड्युरन्स ड्रोन्स P8I सागरी गस्ती विमाना आनी मार्कोस प्रहार हांचे सहकार्य लाभले. ह्या जहाजाचे फाटल्या वर्सा डिसेंबरान येमेनाच्या सोकोत्रा जुव्या लागसार अपहरण केल्ले. ह्या सप्तकाचे सुरवेक सोमालियाचे दर्यादेगेर बांगलादेशी मालवाहतूक जहाजाचेर ताबो घेवपा खातीर ह्या जहाजाचो तळ वापर केल्लो आसूं येता असो दुबाव युरोपियन युनियनाच्या नौदळ दळान उक्तायला. 1 दशका परस चड काळ सोमाली समुद्री चाच्यांनी म्हत्वाच्या संवसारीक उदका मार्गांत अस्थिरता निर्माण केल्या. 1 डिसेंबर सावन भारतीय नौदळान उण्यांत उणी अपहरण करपाचे यत्न आनी संशयास्पद अशा 17 घडणुकांची नोंद केल्या. बायला प्रिमियर लीग क्रिकेट सर्तीन आज नवी दिल्लीन अरुण जेटली स्टेडियमान रॉयल चॅलेंजर्स बँगलोर दिल्ली कॅपिटल्स आड फायनलीन खेळटलो. ही मॅच सांजवेळा 7:30 वरांचेर सुरू जातली. शुक्रारा RCB गतविजेतो मुंबई इंडियन्सांक 5 धावण्यांनी हरयलो. पहिली फलंदाजी करतना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरून निर्धारित 20 ओव्हरींनी 6 विकेटी वगडावन 135 धावण्यो केल्यो. ताका जाप दितना मुंबई इंडियन्स पंगडाक 6 विकेटी वगडावन फक्त 130 धावण्यो करप शक्य जाले. दिल्ली कॅपिटल्सान स्पर्धेन 8 पैकी 6 गेम जिखल्या तर रॉयल चॅलेंजर्सान फक्त 4 गेमी जिखल्या. महाराष्ट्र मंत्रिमंडळान काल अनेक निर्णय घेतले. राज्य मंत्रिमंडळान या सप्तकान 3 बसका घेऊन 62 निर्णय घेतल्या. तातूंत लोकसभा वेंचणूक जाहीर जावचे पयली काल सकाळी घेतिल्ल्या 17 निर्णयांचो आस्पाव जाता. एक म्हत्वाचो निर्णय म्हळ्यार पुलीस खात्यान कृत्रीम बुद्धिमत्तेचो वापर करपा संबंधी ताच्या आधारान सायबर संबंधित प्रकरणाची चौकशी जातली. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. वेंचणूक आयोगान लोकसभा वेंचणुकेचे वेळापत्रक जाहीर केले. फुडल्या म्हयन्याच्या 19 तारखेक सावन 7 टप्प्यांनी लोकसभा वेंचणूक जातली. लोकसभा वेंचणुके बरोबरच सिक्कीम ओडिसा आंध्र प्रदेश आनी अरुणाचल प्रदेशान विधानसभा वेंचणूक जातली. 4 जूनाक लोकसभा आनी विधानसभा वेंचणुके खातीर मतमेजणी जातली. नवभारत साक्षरता कार्यावळी खाला आज सरकार 23 राज्यांनी मुळावी साक्षरता आनी संख्या मूल्यमापन चाचणी FLNAT घेतले. भारतीय नौदळान अपहरण केल्ल्या MV Ruin या मालवाहतूक जहाजाचे 17 कामगारांक यशस्वीपणान सोडयल्या आनी सगळ्या 35 समुद्री चाच्यांनी आत्मसमर्पण केले. बायला प्रिमियर लीग क्रिकेट सर्तीन आज नवी दिल्लीन रॉयल चॅलेंजर्स बँगलोर दिल्ली कॅपिटल्स आड फायनलीन खेळटलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.